नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं सुवर्णा खेडेकार तुमकां प्रादेशिक खबरो दिता। मुखेल खबरो, दरेके पंचायतीन पंचायत मंडळ आणि सचिवांनी तशेंच संबंधित अधिकाऱ्यांनी कोयर व्यवस्थापन करून नितळसाण दवरपाचेर खासा लक्ष दिवचो असे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी शिटकायला। भारतीय वेंचणूक आयोगान गोंया खातीर मतदार वळेरी निरीक्षक म्हणून महसूल सचिव संदीप जॅकीस हांची नेमणूक केल्या। उटा संघटनेच्या द्विदशकपूर्ती महासंमेलनाची कार्यावळ 10 नोव्हेंबराक फार्मागुडी आयोजित केल्या अशी माहिती मंत्री गोविंद गावडे हांणी पणजे पत्रकार परिषदेन दिल्या। मोर्जी दर्यावेळेर आयज उत्तर गोंय जिल्हो आपत्ती वेवस्थापन अधिकारिणीन आयोजित केल्ल्या सुनामी मॉकड्रील कवायतीक बरो प्रतिसाद मेळ्ळो। आनी गोंय शालांत मंडळान 10वी आनी 12वीच्या परिक्षेचे शुल्क घेवपाची निमणी मुदत 10 नोव्हेंबर मेरेन वाडयल्या। पुराय खबरो, कोयर वेवस्थापन आणि ताचो विलो लावपा खातीर गोंय सरकार वर्षाक 400 कोटी परस चड रुपया खर्च करता असे आसूनही पंचायत मंडळां सचिव संबंधित अधिकारी आणि लोक कोयरा विशीं जापसालदारकेन वागनात। ह्यान फुडें अशें चलचें ना। दरेके पंचायतीन पंचायत मंडळ आणि सचिवांनी संबंधित अधिकाऱ्यांनी त्या त्या वाठारांत नेमान कोयर वेवस्थापन करप, नितळसाण दवरप अशा गजालींचेर खासा लक्ष दिवचें पडटलें, कोणाचेच चुरचुरे करचे ना अशी चिटकावणी मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी साखळीत दिली। मुखेलमंत्री सावंत हांणी कोयर वेवस्थापनाचो नियाळ घेतना मंगळारा दिवचल म्हालांतल्यो सगळ्यो पंचायती तशेंच दोनूय पालिकांच्या वांगड्यांक आमंत्रीत केल्ले। ह्या वेळार बाराय म्हालांतले गटविकास अधिकारी, म्हालांतले पंचायत सचीव, सरपंच हाजीर आशिल्ले। ओलो कोयर सुको कोयर वेळार एकठांय करप, MRF शेड 100% उबारप तशेंच रस्त्यार न्हयांनी व्हाळांनी कोयर उडोवपाचेर ह्यान फुडें कारवाय करतले। दरेक गांव कोयर मुक्त करपाची जापसालदारकी पंचायत मंडळ, पालिकेची आनी सचिवाची आसतली। कोयरा विशीं प्रस्न उप्रासल्यार ह्या तिगांनी जापसालदार धरतले अशें मुखेलमंत्र्यांनी म्हटलां। सरकारी नोकर पगार घेतात तांणी सामाजीक जापसालदारकी समजून घेवन सेवा स्वरुपान नितळसाणे खातीर खासा योगदान दिवप गरजेचे। दरेक पंचायत मंडळ, गांवांतले सगळे नागरिक, ग्रामस्थांनी हे विशीं सहकार्य दिवप गरजेचे आसा अशें मुखेलमंत्र्यान म्हळां। दरेके पंचायतीक विविध मळार 29 तरेचो निधी दिता। दिवचल म्हालांतल्यो चडशा पंचायती कोयर वेवस्थापनान अपेशी जाल्ल्याचें सांगलें। तशेंच मुखेलमंत्र्यांनी खर तिडक उक्तायली। तांणी खंत उक्तायतना जायत्या जाणांनी निधी वापरूंक नाशिल्ल्याचें निदर्शनान हाडून दिलें। भारतीय वेंचणूक आयोगान सचिव श्री संदीप जॅकीस हांची गोंय राज्या खातीर मतदार वळेरी निरीक्षक म्हणून नेमणूक केल्या। 1 जानेवारी 2025 ही पात्र तारीख धरून सध्याच्या मतदार वळेरीची खाशेली उजळणी चालू आसा। मतदार वळेरी निरीक्षक सर्वसामान्य लोकांचे कसले दावे प्रस्न असल्यास ते स्विकारपा खातीर 14 नोव्हेंबर 2024 दिसा सकाळच्या 11:00 परिषद सभाघर उत्तर गोंय जिल्हाधिकारी कार्यालय पणजे हांगा आणि सांजेच्या 17:30 room number 407 सेमिनार हॉल चौथो मळो माथानी साल्डना प्रशासकीय प्रकल्प मडगांव हांगा उपलब्ध आसतले। तशेंच सर्वसामान्य लोक चेंबर क्रमांक 102 दुसरो मळो सचिवालय पर्वरी बार्देश गोंय वा 1403521 हांगा तांच्या कार्यालयांत वा फोन नंबर 08322419411 वा 24196200 वयल्यान मतदार वळेरी निरीक्षकांकडेन संपर्क करपाक शकतात। युनायटेड ट्रायबल असोसिएशन म्हळ्यारूच उटा संघटनेक 20 वर्सां पुराय जाल्यात। हे फाटभुंयेर उटा संघटना 10 नोव्हेंबराक फर्मागुडी GEC मैदानाचेर द्विदशकपूर्ती महासंमेलन आयोजित करतले अशी माहिती मंत्री गोविंद गावडे हांणी दिल्या। ते पणजे उटा संघटनेन आयोजित केल्ल्या पत्रकार परिषदेन उलयताले। उटा संघटनेच्या वाटचालीची तशेंच चळवळीची माहिती आयच्या तरणाट्या मुखार येवची ह्या हेतान ह्या संमेलनाचे आयोजन केलां। कार्यावळीची सुरवात दनपारां 3 वरांचेर जातली, जाल्यार कार्यावळीक मुखेल सोयरे म्हूण मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हाजीर रावतले अशी माहिती मंत्री गावडे हांणी ह्या वेळार दिल्या। संमेलनाक विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव, कला आनी संस्कृती मंत्री गोविंद गावडे तशेंच मानाचे सोयरे म्हूण केंद्रीय मंत्री भगवान सिंग खुलासे तशेंच महाराष्ट्रांतले नामनेचे विचारवंत डॉ किसन नामदेव हाजीर रावतले अशी माहिती उटा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश वेळी हांणी दिल्या। 15 नोव्हेंबराक भगवान बिश्रा मुंडा हांच्या जयंतीच्या फाटभुंयेर गोंय सरकारान भौशीक सुटी जाहीर करची अशी मागणी प्रकाश वेळीप हांणी पत्रकार परिषदेच्या माध्यमांतल्यान केल्या। जाल्यार गोंय सरकार अनुसावन आदिवासी भौमान पुरस्कार जाहीर करपाचे आसात अशी माहिती मंत्री गोविंद गावडे हांणी दिल्या. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं आयकतात. आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा. तुमचे आवडीच्यो कार्यावळी आता ऐकात, लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात. आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा. उत्तर गोयच्या मोर्चे दर्यावेळेर आयज उत्तर गोंय जिल्हो आपत्ती वेवस्थापन अधिकारणीन भारतीय राष्ट्रीय सागरी माहिती सेवा केंद्र आणि राष्ट्रीय आपत्ती वेवस्थापन अधिकारणीच्या समन्वयान आयोजित केल्या राष्ट्रीय सुनामी मॉकड्रील कवायतीक उत्कृष्ट प्रतिसाद मेळ्ळो. सुनामी सारख्या सैमीक आपत्तीच्या वेळार करपाचे उपाय, यंत्रणांचो वापर आणि हेर संबंधित प्रात्यक्षिक सरावाच्यो कवायती झाल्यो. सुनामी मॉकड्रील कवायतीन वेगवेगळ्या खात्याच्या अधिकाऱ्यांनी वाटो घेतलो. नियंत्रण कक्षातल्यान संबंधित यंत्रणांक शिटकावणी संदेश दिवपाचो सराव केलो. तशेंच वेगवेगळ्या माध्यमांतल्यान लोकांक सैमीक आपत्तीच्या धोक्याविशीं संदेश दिवपाचो सराव जालो. उपरांत उपजिल्हाधिकारी श्री ईश्वर परब हांच्या यजमानके खाला मोर्जी पंचायत कचेरींत जाल्ल्या बसकेंत मॉकड्रील कवायतीचो नियाळ घेतलो. अतिरिक्त जिल्हाधिकारी 2 श्री प्रवीण हिरे परब, पेडणेचे उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक, आपत्ती वेवस्थापन विभागाचे उपजिल्हाधिकारी श्रीमती वर्षा परब, मोर्जी पंचायतीचे सरपंच पवन मोर्जे आणि हेर अधिकारी हजर आशिले. सैमीक आपत्तीच्या वेळार करपाचे उपाय आणि हेर तयारीचो सराव मॉकड्रील कवायती वरवीं करपांत येता. तशेंच विंगड विंगड संबंधित यंत्रणांक एकठांय येवन आपल्या कामाचो आणि कर्तव्याचो सराव करपाची संद अशा कवायतींतल्यान मेळटा. गोंय शालांत मंडळान 10वी तशेंच 12वीच्या मार्च 2025 परिक्षेचें शुल्क घेवपाची निमणी मुजत आतां 10 नोव्हेंबर मेरेन वाडयल्या. शालांत मंडळाच्या वेब पोर्टला वरवीं सगळ्या शाळांनी परिक्षा शुल्क भरचें अशें मंडळाचे सचीव विद्या दत्त नाईक हांणी सगळ्या माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शाळांक कळीत केलां. ऑनलायन परिक्षा शुल्क भरपाक आडखळी येता जाल्यार शालांत मंडळाच्या मजत पंगडा कडेन संपर्क सादचो अशें मंडळान जारी केल्ल्या परिपत्रकांत म्हळां. मजगतीं गोंय शालांत मंडळाची 12वीची परिक्षा 11 फेब्रुवारी सावन सुरू जातली, जाल्यार 10वीची परिक्षा मार्च म्हयन्याच्या पयल्या सप्तकांत सुरू जातली. तिसवाडी तालुक्याच्या सांताक्रूज उच्च माध्यमीक विद्यालयान अंदू आपल्या त्रिदशक पुर्ती सुवाळ्या निमतान वेगवेगळ्यो कार्यावळी आंखल्यात. 30 नोव्हेंबर 2024 सावन त्रिदशक पुर्ती सुवाळो सुरू जातलो. ह्याच दिसा म्हळ्यार 30 नोव्हेंबराक आंतर उच्च माध्यमीक एन्थम गीत गायन सर्त आयोजीत केल्या. ह्या राज्य पावड्यावेल्या एन्थम गीत गायन सर्तीत गोंयभरातल्या उच्च माध्यमीक विद्यालयांचे पंगड वांटेकार जातले. दरेक शाळेचे आपले अशें एक शीर्षक गीत आसता, ते संगीतबद्ध करून गावपाच्या ह्या सर्तीन आकर्षक इनामां दवरल्यात. पहिल्या 3 जैतिवंत पंगडांक दरेकी 5,000 रुपया इनाम आसतले. ताचे भायर दरेका पंगडाक प्रशस्तीपत्रक आनी यादिस्तीक भेटयतले अशें आयोजकांनी कळीत केलां. दिवाळे कडेन सुटयेचे शेगीत 3 दीस मेळिल्ल्या मेळिल्ल्यान गोंयच्यो दर्यादेगो पर्यटकांनी गच्च भरिल्ल्यो. पर्यटकांची जरी गर्दी आसली तरी फावो तसो अर्थीक फायदो ह्या वेळार जावंक ना अश्यो कागाळी पर्यटन वेवसायीक करतात. जे पर्यटक गोंयांत आयल्यात ते पयशे मोडिनात, तांकां लागून धंदो सामकोच सुक्यार पडला अशें तांचें म्हणणें आसा. दिवाळेची सुटी धरून शुक्रार सोडल्यार शेनवार आनी आयतार हे सुटयेचे दीस आशिल्ले. ह्या काळांत खुबश्या पर्यटकांनी गोंयांत भेट दिली. दिवाळेच्या दिसांत तितली गर्दी नाशिल्ली, मात दिवाळे उपरांत सगळे कडेन पर्यटकांची गर्दी पळोवपाक मेळ्ळी. दर्यादेगांचे पर्यटकांनी गर्दी आशिल्ली, रस्त्याचेर गाडयांच्यो रांगो लागिल्ल्यो. ह्या दिवाळेच्या सुटयेच्या काळांत पर्यटन म्हळ्यार कितें फायदो जालो हे विशीं उलयतना कांय वेवसायिकांनी निरशेवणी उक्तायली. जे पर्यटक आयल्यात ते अपेक्षे प्रमाण उणे आसात, मात चडशे लोक दिवाळे उपरांत प्रवास करपाक पसंत करतात आनी तशी आस्त आसा. येवपी 10 दिसांनी पर्यटकां मदीं वाड जातली. 5 स्टार हॉटेलांनी इव्हेंट आनी वेडींग कार्यावळी खूब उण्यो जाल्यात. अशीं जशीं लग्नां आदी जाताली तितली आतां जायना अशी खंत कांय जाणांनी उक्तायल्या. परतून एक फावट मुखेल खबरो. दरेके पंचायतीन पंचायत मंडळ आनी सचिवांनी तशेंच संबंधित अधिकाऱ्यांनी कोयर वेवस्थापन करून नितळसाण दवरपाचेर खास लक्ष दिवचो अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी शिटकायलां. भारतीय वेंचणूक आयोगान गोंया खातीर मतदार वळेरी निरीक्षक म्हणून महसूल सचीव संदीप जॅकीस हांची नेमणूक केल्या. उटा संघटनेच्या द्विदशकपूर्ती महासंमेलनाची कार्यावळ 10 नोव्हेंबराक फार्मागुडी आयोजित केल्या अशी माहिती मंत्री गोविंद गावडे हांणी पणजे पत्रकार परिषदेन दिल्या. मोर्जी दर्यावेळेर आयज उत्तर गोंय जिल्हो आपत्ती वेवस्थापन अधिकारिणी आयोजित केल्ल्या सुनामी मॉकड्रील कवातीक बरो प्रतिसाद मेळ्ळो. आनी गोंय शालांत मंडळान 10वी आनी 12वीच्या परिक्षेचे शुल्क घेवपाची निमणी मुजत 10 नोव्हेंबर मेरेन वाडयल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.